chinimandi.com podcast. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घेणार ऊस थकबाकी आणि विकास कामांची आढावा बैठक. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हापूडमध्ये खड्डेमुक्त अभियान, ऊस थकबाकी, कोविड-19 सह अनेक विषयांवर आढावा बैठक घेतील. गुरुवारी दिवसभर अधिकारी कागदी रिपोर्ट तयार करत होते. या बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी देखील सहभागी राहतील. विकास कामे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार गंभीर आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांवर करोडो रुपयांचे देय आहे. हा मुद्दा लोकसभेमध्येही चर्चेत घेण्यात आला आहे. याशिवाय कोरोना महामारीचा प्रकोप गतीने फैलावत आहे. या सर्व विषयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत.